चीनीमंडी.com पॉडकास्ट। महाराष्ट्र मोलॅसिस विक्री आणि परिवहनावरून प्रतिबंध हटवल्यास साखर कारखान्यांना होईल मदत। महाराष्ट्र सरकारने एका अधिसूचनेद्वारा मोलॅसिसवर लावलेल्या विक्री निर्यात आणि परिवहनावरील प्रतिबंध हटवलेला आहे। सरकारने यापूर्वी 30 सप्टेंबर पर्यंत प्रतिबंध लावला होता। गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात महापुराची स्थिती आणि उर्वरित राज्यात दुष्काळानंतर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता। 1 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्रात साखर कारखान्यांमध्ये 3.2 लाख टन मोलॅसिस होते। आता ते एकूण 13.90 लाख टन मोलॅसिस आहे। 2020-21 हंगामात राज्यात कारखान्यांना 150 लाख टन ऊस आणि 36 ते 38 लाख टन मोलॅसिस उत्पादनाची शक्यता आहे। सद्यस्थितीचा समीक्षा करणारे महाराष्ट्राचे साखर आयुक्त आणि राज्याचे आबकारी आयुक्त यांना जाणवले की कोरोना व्हायरसने मोलॅसिसच्या विक्रीवर परिणाम केला आहे आणि यासाठी मोलॅसिसची विक्री आणि परिवहनाची परवानगी कारखानदारांसाठी तरलता निश्चित करणे आणि शेअर स्टॉक्सना कमी करण्यामध्ये मदत करेल।